नमस्कार, हांव अक्षता आनी ह्यो आसात आकाशवाणीच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं हांव तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मध्य प्रदेशांतल्या जबलपुरांत बोट पलटी जावन लोकांक मरण आयलें. ह्या दुखद घटनेचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी दुख्ख उक्तायलां. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी थळावें प्रशासन बळी पडपी लोकांक मजत करता अशी म्हायती दिल्या. हे वांगडा प्रधानमंत्री राष्ट्रीय मजत निधींतल्यान दरेकल्या मेल्ल्या मनशाच्या कुटुंबाक दरेकी 2,00,000 रुपया अनुदान, जाल्यार जखमी जाल्ल्या लोकांक 50,000 रुपया दिवपाची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केल्या. बुद्ध पौर्णिमेच्या खास निमतान केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी आयज लेहातल्या जिवातसालांत भगवान बुद्धाच्या पवित्र अवशेशाच्या प्रदर्शनांचे उक्तावण केले. बुद्ध पौर्णिमेच्या निमतान लडाखातल्या लोकांक शुभेच्छा दितना घरमंत्री अमित शाह हांणी 75 वर्सां उपरांत लडाखांत हे पवित्र अवशेश आयल्यात हाचेर भर दिताना सांगले,
आज 75 साल के बाद
टुडे आफ्टर 75 इयर्स ऑन द डे ऑफ बुद्ध पौर्णिमा व्हेन दीज रिलिक्स हैव कम आई हैव कंप्लीट फेथ दैट द फॉलोअर्स ऑफ लद्दाख कारगिल ऑल द फॉलोअर्स ऑफ बुद्धा एंड द फॉलोअर्स ऑफ अदर रिलीजन विल ऑल्सो रिसीव एनर्जी फ्रॉम द होली रिमेन्स ऑफ लॉर्ड बुद्धा एंड विल ऑल्सो फील अ डिवाइन एक्सपीरियंस
और एक दिव्य अनुभूति का एहसास भी करेंगे.
देशांत प्रदर्शना खातीर हे पवित्र अवशेष भायर काढपाची ही पहिलीच खेप. बुद्धाच्या पवित्र अवशेषाचे हे दैवी प्रदर्शन आयज सावन 14 मे लडाखांत सुरू आसतले. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी आयज संवसारीक कामगार दिसा निमतान देशातल्या सगळ्या कामगारांक परबी भेटयल्या. प्रधानमंत्री मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकार कामगारांच्या भौमाना खातीर, सुरक्षिताये खातीर, हक्का खातीर आणि समाज कल्याणा खातीर प्राधान्य देऊन वावरता असे मंत्री मांडविया हांणी सांगले. स्ट्रॉंग रुमांचेर 24 वरां सीसीटीव्ही पळोवणी दवरला आणि म्हणून मतमेजणी केंद्रांनी कसलोच गैरव्यवहार जावपाक वाव ना असे अस्तंत बंगालचे मुखेल वेचणूक अधिकारी मनोज अगरवाल हांणी स्पष्ट केला. अगरवाल आयज कोलकात्यात पत्रकारांकडे उलयताले. बंगालची मुखेल मंत्री ममता बॅनर्जी हांणी मतमेजणी केंद्रांचेर छेडछाड केल्याचे आरोप केल्ले, मात हे आरोप निराधार असल्याचे अगरवाल हांणी सांगला. अस्तंत बंगालातल्या विधानसभा वेचणुके खातीर सोमारा मतांची मेजणी जातली. गोयांत जावपी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57व्या आवृत्ती खातीर नामनेचे चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर हांची महोत्सव संचालक म्हणून नेमणूक जाल्या. या प्रतिष्ठीत महोत्सवाचे संचालक म्हणून काम करप ही अभिमानाची आणि खोशीची गजाल असे गोवारीकर हांणी सांगले. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हळ्यार UPI हो संवसारातलो सगळ्यांत व्हडलो रियल टाईम पेमेंट प्लॅटफॉर्म म्हणून उदेला. 11 एप्रील 2016 सुरू जाल्लो UPI आयज भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचो कणो म्हणून उबो आसा. पहिल्या महिन्यांत फकत 373 व्यवहार केल्ल्या या प्लॅटफॉर्मान 2025-26 वित्तीय वर्साक सुमार 24,162 कोटी रुपयांच्या व्यवहार प्रक्रिया केल्यात. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागावरवीं वृत्त निवेदकाच्या पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे 2026 आसा. ह्या पदाखातीर कोंकणी भाषेचे गिन्यान आसचे. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी अल्तिनो पणजी गोवा हांकां सादर करचो. हवामान. नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमान फाल्यां नेटान पाऊस पडपाची शक्यताय आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. आसाम आणि मेघालयान येता ते फुडले 2 ते 3 दीस उटगारांचो पाऊस पडू येता असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. जाल्यार फाल्यां वादळा खातीर बिहारान ऑरेंज अलर्टाची शिटकावणी दिल्या. इतले मजगती अस्तंत राजस्थानान येता ते फुडले 2 दीस उष्णतायेचे वातावरण आसतले असे भारतीय हवामान खात्यान सांगला. तशेच आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुदुचेरी आणि करायकलान फाल्यां गरमी आणि दमटीचे वातावरण आसतले असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. खेळ. IPL T20 क्रिकेट खेळात आयज राजस्थान रॉयल्स पंगडाचो खेळ दिल्ली कॅपिटल्स पंगडा वांगडा जातलो. हो खेळ जयपुरान सवाई मानसिंग स्टेडियमान जातलो. खेळ आयज सांज वेळार 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान हे खबरापत्र सोपले. नमस्कार.